सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि माणुसकी बद्दल जरा बोलणं सुरू आहे. माणुसकी संपत चालली आहे का असं बऱ्याचदा वाटतं, कारण काही घटना रस्त्यात आपल्या सोबत अशा घडतात. लाईन वर कोण सध्या? गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग रुद्राय, संतोष बोलतोय.
संतोष कसा आहेस डिअर?
एकदम मजेत
सारखा. मला सांग, कधी असा अनुभव आलाय की बाबा रे माणुसकी संपली असं काहीतरी म्हणावं लागलं?
हो, म्हणावं लागलं होतं. रेल्वे स्टेशनला होतो मी, नाशिक रोडला.
बर.
आणि ट्रेनची वाट बघत असताना एक इंजिन गेलं, त्यापुढे कुत्र्याचं पिल्लू पळत होतं, त्याच्याहून अक्षरशः इंजिन गेलं, त्याच्या डोक्याला मार लागला, रक्त जात होतं थोडं. पण त्या प्लॅटफॉर्म खाऊन खाली उतरून 50 लोक बघत होते, पण कुणी त्या पिल्ल्याला उचललं नाही. मग मी माझे दाजी गेलो खाली, उतरलो त्याला, उतरून वर आणलं. फर्स्ट एडचं काही तेव्हा प्लॅटफॉर्मवर काही चुना घेतला, चुना लावला त्याच्या डोक्याला, वेळ थांबलं त्याचं. काही वेळानंतर त्याला जाग आली, पाणी पाजलं त्याला तेव्हा, आणि नंतर ते उठून चालायला लागलं. खूप चांगलं वाटलं तेव्हा, आणि मग त्याच्यात असं बरं झालं. एक तास.
ग्रेट यार, किमान तू तरी इनिशिएटिव्ह घेतलास. ग्रेट ग्रेट. सलाम डिअर तुला. सलाम.
थँक्यू.
नाशिक भूतदया नावाचा जो पार्ट आहे, जो भाग आहे, जो आपल्यामध्ये प्रचंड आहे असं आपण म्हणत असतो, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो, माणुसकी भूतदया, पण बऱ्याचदा जेव्हा संकट पुढे येतं, जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा आपण मदत करायला मागं सरकतो. काही दोन महिन्यांपूर्वी आय थिंक आपण काही मुलींसोबत बोलत होतो मॉर्निंग नंबर 1 मध्ये. या सगळ्या मुली एकत्र येऊन, मुली मुलं सगळेजण युवा जनरेशनला रिप्रेझेंट करणारे हे रिप्रेझेंटेटिव्ह एकत्र येऊन या सगळ्या मुक प्राण्यांसाठी कार्य करतायत. कोणाला इजा झाली असेल, कोणी दुखावलं असेल, तर त्याचं मेडिकेशन करणं, त्याला फर्स्ट एड देणं, व्हेरी गुड, ग्रेट काम. पण नाशिक हे प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. शेवटी आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.